स्तोत्र संहिता अध्याय 14 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र। मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही। लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करितात, सत्कर्म करणारा कोणी नाही। कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले। ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत, एकूण एक बिघडला आहे। सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही। सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकास खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत। पहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकात वस्ती करीतो। दीनाच्या सल्ला मसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे। देव करो आणि सियोनेतून इस्रायलाचा उद्धार होवो। परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटविल, तेव्हा याकोब उल्लासेल, इस्रायल हर्ष पावेल।